ही नोंद आहे ग्रंथी अर्थात ग्लँड्स. वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या शरीरात विविध प्रकारचे स्त्राव स्त्रवणाऱ्या पेशी समूहाच्या संरचनांना ग्रंथी असे म्हणतात. मात्र काही ग्रंथी एकपेशीय देखील असतात. ग्रंथींपासून शरीराला आवश्यक स्त्राव निर्माण होतात, तर काही ग्रंथी शरीरातील अनावश्यक उत्सर्जक घटक देखील तयार करतात. वनस्पतींमधील ग्रंथींचा आता विचार करूया. काही वनस्पतींच्या पानामध्ये किंवा देठात किंवा लुसलुशीत खोडात पांढरा चिकासारखा स्त्राव निर्माण होतो. उदाहरणार्थ विलायती शेर, रुचकी किंवा रुई. हा चीक औषधी असतो. काही वनस्पतीत बाह्यत्वचेवर अधिरोम किंवा केस असतात, ते सरळ असतात. त्या अधिरोमात काही ग्रंथी असतात, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव निर्माण होतात. काहीत आम्लधर्मी तर काहीत अल्कधर्मी. तर काही ग्रंथींमध्ये विषासारखी जीवरसायने निर्माण होतात. त्यांचा स्पर्श झाला असता मानवी त्वचेवर पुरळ निर्माण होतात. फुलांमध्ये असणाऱ्या मधुरस ग्रंथी मधुरस तयार करतात. डिंक, राळ, तेले असे तयार करणाऱ्या ग्रंथी सूचीपर्णी तसेच लिंबूवर्गीय वनस्पतींमध्ये सुद्धा आढळतात. पाणी बाहेर टाकणाऱ्या जलग्रंथी नेचासारख्या वनस्पतीमध्ये आढळतात. या ग्रंथी पर्णवृत्ताच्या पायथ्याशी फुगवटा असलेल्या ठिकाणी असतात. साध्या स्पर्शाने त्यातील स्त्राव किंवा पाणी बाहेर येते. काही वनस्पतींमध्ये या ग्रंथी पानांच्या कडांजवळ असतात. त्यातून थेंबाच्या रूपातून पाणी बाहेर टाकले जाते. कीटकभक्षक वनस्पतीत कलशपर्णी आणि ड्रॉसेरा यांच्यात पाचकरस तयार करणाऱ्या ग्रंथी आढळतात. या वनस्पती कीटकांना सापळ्यात पकडून मारतात आणि स्त्रावाच्या मदतीने त्यांचे पचन करतात. मानवी शरीरातील ग्रंथी. मानवी शरीरात विविध ग्रंथी असतात. ग्रंथीतील पेशींची संख्या, आकार, रचना, ग्रंथीत उत्पन्न होणाऱ्या स्त्रावाचा प्रकार व स्त्रावोत्पादन क्रिया यानुसार ग्रंथींचे वर्गीकरण करतात. काही ग्रंथी एकाच पेशीच्या बनलेल्या असतात. उदाहरणार्थ पचन आणि श्वसन संस्थातील श्लेष्म निर्माण करणाऱ्या चषक पेशी. शरीरातील बहुतेक ग्रंथी अनेक पेशींनी बनलेल्या असतात. उदाहरणार्थ यकृत, स्वादुपिंड, जनन ग्रंथी इत्यादी. ज्या ग्रंथींचा स्त्राव उत्पन्न होण्यासाठी त्यांच्या पेशींचा अपकर्ष अथवा ऱ्हास व्हावा लागतो त्यांना पेशीस्त्रावी ग्रंथी असे म्हणतात. उदाहरणार्थ त्वचेतील स्नेहग्रंथी. काही ग्रंथींच्या पेशी स्त्रावातून अंशतः झडतात, त्यांना अंडपेशी स्त्रावी ग्रंथी असे म्हणतात. उदाहरणार्थ काखेतील आणि वृषणकोशाच्या त्वचेतील स्वेदग्रंथी, दुग्धोत्पादक ग्रंथी. काही ग्रंथी फक्त पातळ पाण्यासारखा स्त्राव निर्माण करतात आणि त्यांच्या पेशींमध्ये कोणताही बदल होत नाही, त्यांना स्त्रावी ग्रंथी असे म्हणतात. उदाहरणार्थ त्वचेतील पुष्कळशा स्वेदग्रंथी आणि स्वादुपिंड. काही ग्रंथींचा स्त्राव खास नलिकांवाटे बाहेर पडून योग्य ठिकाणी जातो. अशा ग्रंथींना बहिस्त्रावी अथवा नलिका ग्रंथी म्हणतात. उदाहरणार्थ स्वेदग्रंथी, अश्रुग्रंथी, लालाग्रंथी, यकृत, वृक्क. काही ग्रंथींना नलिका नसतात आणि त्यांचा स्त्राव थेट रक्तप्रवाहात किंवा लसिकेत मिसळून योग्य कार्यस्थळी नेला जातो. अशा ग्रंथींना अंतस्त्रावी अथवा नलिकारहित अथवा वाहिनीविहीन ग्रंथी म्हणतात. उदाहरणार्थ पीयूषिका, तृतीय नेत्र ग्रंथी, अवटू ग्रंथी, परावटू ग्रंथी, यौवनलोपी ग्रंथी, अधिवृक्क. या ग्रंथीतील स्त्रावांना संप्रेरके म्हणतात. अवटू ग्रंथीतून थायरॉक्सिन हे संप्रेरक तयार होते. काही ग्रंथींचे कार्य वरील दोन्ही प्रकारे घडते, त्यांना मिश्र ग्रंथी असे म्हणतात. उदाहरणार्थ स्वादुपिंड, वृषण आणि अंडकोश. स्वादुपिंड ग्रंथींमध्ये स्वादुरस तयार होतो आणि हा रस वाहिनीतून छोट्या आतड्यात नेला जातो. तसेच स्वादुपिंडात इन्शुलिन व ग्लुकॅगॉन नावांची दोन संप्रेरके निर्माण होतात आणि ती थेट रक्तात मिसळतात. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, ही नोंद किशोर कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील या दोघांनी लिहिली आहे.